Media Pro Studios.
दोस्तांनो, वैज्ञानिकांची चरित्रे या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. या वैज्ञानिकांच्या जीवनगाथा आपल्याला नक्कीच आवडतील, स्फूर्ती देतील आणि संकटावर मात करून पुढे जायची प्रेरणाही देतील. सुरू करूयात आजची गोष्ट. पण आजच्या गोष्टीची सुरुवात करण्याच्या आधी समजावून घेऊयात या वैज्ञानिकांनी लावलेल्या शोधाबद्दल. गोपाळ, धडा वाचलास का? आई ओरडत होती. काही वाचायला नको. अरे, पुस्तकं कशाला आणायची? महाराष्ट्रात बालभारतीने यंदा 7 कोटी पुस्तकं छापली, वर्तमानपत्रात बातमी आली होती. रोज सकाळी आपण वर्तमानपत्र वाचतो, त्या वर्तमानपत्राची एका रात्रीत लाखांच्या घरात छपाई होते. आज लाखो लोक पुस्तकं वाचतात, वर्तमानपत्र वाचतात. पण आज सहसाध्य होणारे मुद्रण म्हणजेच प्रिंटिंग एकेकाळी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती हे सांगून खरं वाटणार नाही. संत तुकारामांनी गाथा लिहिली, संत रामदासांनी दासबोध लिहिला, पण त्यांच्या प्रती कशा काढणार? कारण मुद्रणकलाच माहिती नव्हती. मग अनेकांना त्या काळी दासबोध असो, गाथा असोत, पाठ करावी लागे. समर्थ रामदासांच्या शिष्यांना तर दासबोध व इतर साहित्य हाताने लिहून काढावे लागत असे. अर्थात मूळ संहितेत व हाताने लिहिलेल्या प्रतीत चुका होण्याचा संभव असे. ज्ञानेश्वरांच्या हस्तलिखितात महाराष्ट्रात अनेक पाठभेद होते, चुका होत्या. 1570-75 म्हणजेच 1570-75 च्या सुमारास संत एकनाथांनी अशा अनेक प्रती गोळा करून या सर्वांचा अभ्यास करून संपूर्ण ज्ञानेश्वरी शुद्ध स्वरूपात लिहून काढली. आज आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ती संत एकनाथांनी लिहून काढलेली आवृत्ती आहे. हे मोठे काम संत एकनाथांनी केले. युरोपात मात्र समर्थ रामदासांच्या जन्माआधी सुमारे 200 वर्ष एक कलाकार जन्माला आला, जर्मनीमध्ये. सन होता 1398 म्हणजेच 1398. कलाकाराचे नाव होते योहानस गुटेनबर्ग. आधुनिक मुद्रणकलेचा म्हणजे प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा जनक म्हणून जगाच्या सांस्कृतिक इतिहासात गुटेनबर्गचे नाव लिहिले गेले. तर आजच्या वैज्ञानिकाचं नाव आहे योहानस गुटेनबर्ग. त्याचा जन्म जर्मनीतल्या माइन्स या गावी झाला. फाईल ग्लेन्स फ्लाइश व एस्ले वायरिश या दाम्पत्याचा हा मुलगा. वडील कापडाचे प्रतिष्ठित व्यापारी होते. काहींच्या मते त्यांचा सोनारकामाचा व्यवसाय असावा. आपल्याकडे दक्षिण हिंदुस्थानात ज्याप्रमाणे नावाच्या आधी गावाचे नाव लिहितात, जसे सर्वपल्ली राधाकृष्णन, तसे त्या काळात जर्मनीमध्ये ज्या भागात व्यक्ती राहत असे त्या भागाचे नाव लिहायची पद्धत होती. त्याचे पूर्ण नाव योहानस ग्लेन्स फ्लाइश लादेन होते, पण पुढे गुटेनबर्ग भागातून आल्याने योहानस ग्लेन्स फ्लाइश लादेन गुटेनबर्ग असे लावले गेले. कालांतराने योहानस गुटेनबर्ग हेच नाव सर्वोत्मुखी झाले. गुटेनबर्गच्या लहानपणाची माहिती फारशी उपलब्ध नाही, पण 14व्या व 15व्या शतकातील त्यांच्या वंशजांचे सोनारकामाचे व्यवसाय होते व हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे असे ते सांगत असत. यावरून योहान्स पण सोनारकामात तरबेज होता असा अंदाज बांधता येतो. 1411 सुमारास माइन्स भागात वांशिक दंगली उसळल्या, त्यामुळे शेकडो कुटुंबे माइन्स सोडून गेली. त्यात गुटेनबर्ग कुटुंबाने त्यांच्या आईचा जमीन जुमला होता त्या राईन नदीच्या काठावरील आलविला येथे आसरा घेतला. 1419 म्हणजे 1419 सुमारास स्ट्रासबर्ग येथील विद्यापीठात योहान्स डी आल्टाविला अशी नोंद आढळते. पुढे 10-12 वर्ष तो काय करत होता याची माहिती उपलब्ध नाही, पण 1434 म्हणजेच 1434 सापडलेल्या पत्रव्यवहारावरून तो स्ट्रासबर्ग येथे राहत होता व स्ट्रासबर्ग फौजेत भरती होताना योहान्स गुटेनबर्ग व्यवसाय सोनारकाम अशी नोंद आढळते. स्ट्रासबर्ग येथे काही व्यापाऱ्यांना हिऱ्यांना पॉलिश करायचे कामही तो शिकवत असे. स्ट्रासबर्गच्या कोर्टात 1336-37 म्हणजेच 1336-37 सुमारास एमिलिन नावाच्या बाईबरोबर योहान्स गुटेनबर्गने घटस्फोट घेतल्याची नोंद आढळते. 1439 म्हणजेच 1439 साल उजाडले. योहान्सचे सोनारकाम दागिन्यांवरचे कोरीव काम चालूच होते. काचेला आरशांना उत्तम पॉलिश ही तो करत असे. त्याच सुमारास स्ट्रासबर्गच्या राजाच्या भांडारातले हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांचे, ख्रिस्ताच्या सोनेरी क्रॉसचे व अनेक मौल्यवान वस्तूंचे प्रदर्शन भरणार होते. चकचकीत आरशांचा उपयोग करून या पवित्र क्रूसवरून हिऱ्यामोत्यांच्या दागिन्यांवरून किरणे परावर्तित करून अंगावर घ्या असा प्रचार त्याने भक्तमंडळीत केला. अनेक नागरिकांनी त्याच्याकडे आरशांची मागणी नोंदवली. काचा विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडून त्याने उधारीवर काचा विकत घेतल्या. त्यांचे आरशात रूपांतर करून चकचकीत पॉलिश करण्याचा उद्योग सुरू केला. पण योहान्सचे दुर्दैव आड आले. राजाच्या दागिन्यांचे प्रदर्शन काही कारणाने रद्द झाले व ते वर्षभर पुढे ढकलले गेले. बिचारे गुटेनबर्गकडच्या आरशांच्या सर्व ऑर्डर्स नागरिकांनी रद्द केल्या आणि काचांच्या व्यापाऱ्यांनी पैशाचा तगादा लावला. योहान्स दुहेरी संकटात सापडला. व्यापाऱ्यांनी योहान्सला भांडावून सोडले. अखेर एके दिवशी योहान्सने काही व्यापाऱ्यांना बोलावले, कानगोष्टी केल्या, पैसे कमवायची गुप्त गोष्ट सांगितली आणि माझ्याबरोबर भागीदारी करा, तुम्हाला खूप पैसे मिळतील असे आश्वासनही दिले. काय होती ती गुप्त बातमी? मी बायबल छापायला घेणार आहे, त्यासाठी नवीन पद्धत शोधून काढतोय. बायबलच्या अनेक प्रती विकून पैसे कमावता येतील असे गुलाबी चित्रही त्याने रंगवले. गुटेनबर्गच्या आधी कित्येक शतके मुख्यतः चीनमध्ये व युरोपात छपाई कला अवगत होती. लाकडावर किंवा लाखेवर गरम सुयांनी अक्षरं चित्र वगैरे कोरीवकाम केले जात असे. या ठशांना रंग लावून कापडावर छपाई केली जात असे. लाखेच्या ठशांचा उपयोग मुख्यतः राजाकडून फरमान आज्ञावली निघत असे. लाकडाच्या शिक्क्यांचा उपयोग आजही खेडेगावात ग्रामोद्योग म्हणून साड्यांवर डिझाईन छापण्यासाठी केला जातो. पण शतकानुशतके हस्तलिखिताला पर्याय नव्हता. स्वतः गुटेनबर्ग सोन्यावर नक्षी कोरत असे. नक्षीकाम नीट झाले का नाही ते पाहण्यासाठी तसेच गिराईकाला दाखवण्यासाठी या नक्षीकामावर रंग लावून त्याचा कागदावर छाप घे. अन अचानक त्याच्या डोक्यात विजेसारखी कल्पना चमकून गेली. प्रत्येक अक्षर वेगवेगळे कोरून तयार करता आले तर, आणि ती कोरलेली अक्षरे एकापुढे एक जोडली तर ओळ तयार होईल. अशा ओळी एकाखाली एक आल्या तर पान तयार होईल. अशी अनेक पाने जोडली तर पुस्तक तयार होईल. मग हाताने सबंध ग्रंथ लिहिण्याचे किचकट महिनोन महिने चालणारे काम करायला नको. शिवाय या नवीन पद्धतीत अनेक प्रती काढता येतील. गुटेनबर्ग कामाला लागला. छोट्या लाकडी पट्ट्या तयार करून त्यावर अक्षरे कोरण्याचा प्रयत्न करून त्याने पाहिला, पण त्यात टिकाऊपणा नव्हता. इंग्रजीतील 26 अक्षरे, पूर्णविराम, स्वल्पविराम, लॅटिनमधील सर्व अक्षरं, संख्या यांचे वेगवेगळे खिळे तयार करण्याचे अवघड काम होते. कल्पना डोक्यात येणे आणि ती प्रत्यक्षात उतरणे यात जमीन आसमानाचं अंतर होतं. लोखंडी पट्ट्या कापून त्यांच्यावर अक्षरे कोरण्याचा प्रयत्न केला गेला, पण प्रत्येक अक्षर निरनिराळ्या वळणाचं येऊ लागलं. त्यात एकसारखेपणा नव्हता. मग ओतीव अक्षर तयार करण्याचे म्हणजेच कास्टिंग लेटर्स करण्याचे काम त्याने मनावर घेतले. मग कमी खर्चात वाळूचे साचे म्हणजे मोल्ड्स तयार करून त्याने प्रत्येक अक्षराचा ओतीव खिळा तयार करण्याचे काम सुरू झाले. पण बारीक अक्षराचे वाळूचे मोल्ड्स तयार करणे अवघड होई. कित्येक वेळा कमी अधिक तापमानामुळे मोल्ड्स मोडत असत, अक्षरे नीट भरली जात नसत नवनवीन प्रयोग करून अक्षरे एकसारखी एका वळणाची यावेत म्हणून त्याने रात्रंदिवस प्रयत्न केले. या सगळ्यात महिने वर्ष पुढं सरकत होती. व्यापाऱ्यांचे तगादे चालूच होते. धातूचे मोल्ड्स तयार करून त्यात ओतीव अक्षरे तयार करण्यात आली. धातूचे मोल्ड्स टिकाऊही झाले आणि अक्षरांचे खिळे चांगले मॅच होऊ लागले. बायबलमधील काही ओळी त्याने प्रथम तयार केल्या. त्या कागदावर उमटवून पाहिल्या. त्या काळात पाणी वापरून शाई तयार करत असत, पण अशा छपाईला त्या पाणीदार शाईचा उपयोग होईना. पुन्हा पुन्हा अनेक प्रयोग करून तेलाचा वापर करून चिकट शाई तयार केली गेली व छपाई करून पाहिली. आता अक्षरं आणखीन सुबक उठून दिसायला लागली. व्यापारी मंडळींनी कोर्टात आमच्यानंतर आमच्या वारसांना गुटेनबर्गने पैसे द्यावेत असे दावे लावले. आधीच संशोधनात खूप पैसा खर्च झालेला. शेवटी या कोर्ट कचऱ्यातून गुटेनबर्गची कशी तरी तडजोड करून सुटका झाली. बायबलच्या ओळी त्याने परत परत छापून पाहिल्या. अगदी सुबक आणि मनासारखं काम झालं होतं. जगातली पहिली छपाई म्हणजे या बायबलच्या ओळी. या आनंदात त्याने स्ट्रासबर्ग सोडायचे ठरवले व आपल्या गावाला म्हणजे माइन्सला परतायचा निश्चय केला. सगळे छपाई साहित्य बरोबर आणले. आपल्या गावात त्याला शांतपणे काम करता येणार होते. नवीन तयार केलेल्या सुट्या खेळांचा टाईप वापरून संपूर्ण बायबल छापून त्याच्या अनेक प्रती तयार करून अमाप पैसा कमावण्याची त्याची मोठी योजना होती. पण काम वाटते तेवढे सोपे नव्हते. मदतीला कोणी नव्हते. हजारो सुटे सुटे टाईप ओतावे लागणार होते. टाईप ठेवण्यासाठी कप्पे असलेले अनेक स्टँड्स बनवायचे होते. टाईप जुळणी करण्याचे काम नवीन कामगारांना शिकवायचे होते. एकेका पानाची जुळणी करायची, त्याची प्राथमिक छपाई करून बघायची, त्यातल्या चुका दुरुस्त करायच्या, मग त्या पानांची हातरुळाच्या साह्याने छपाई करायची. हव्या तेवढ्या प्रती झाल्यानंतर पुन्हा सगळे पान मोडून सर्व खिळे पुन्हा वेगळे करायचे. मग पुन्हा नवीन पान तयार करायला घ्यायचे. सर्व काम खूप वेळखाऊ होते आणि त्यासाठी प्रचंड पैसा उभे करणे जरुरीचे होते. आधीच स्ट्रासबर्गला कोर्ट कचेऱ्यात जवळचा पैसा संपला होता, पण त्याची खात्री होती की तो आज ना उद्या बायबलच्या अनेक प्रती तयार होतील व त्या विकून खूप पैसा मिळेल. शेवटी कर्ज काढून छापखाना काढायचा निर्णय झाला. पण कोणी कर्ज देईना. तारण ठेवायला काहीच नव्हते. शिवाय अशा प्रकारचे अक्षरांचे सुटे खिळे जोडून छपाई करून ग्रंथ तयार होईल यावर कोणाचा विश्वासच बसेना. त्याचप्रमाणे जे उत्तम हस्ताक्षरात हस्तलिखिते तयार करत असत अशा मंडळींनी तर त्याला वेड्यातच काढलं. कारण अशा प्रकारच्या छपाईमुळे या मंडळींचा हस्तलिखितांचा उद्योग बंद पडून ती बेकार होतील हा स्वार्थी हेतू होताच. फक्त शेवटी फर्स्ट नावाच्या एका सोनाऱ्याला गुटेनबर्गच्या या सर्व खटाटोपीत काही तथ्य आहे असे वाटू लागले. शेवटी फर्स्टने त्याला भली मोठी रक्कम कर्जाऊ दिली. तयार होणारा छापखाना तारण ठेवायचा आणि वर्षाच्या आत बायबल ग्रंथ तयार करायचा अशा अटी फर्स्टने घातल्या. गुटेनबर्गचे काम सुरू झाले. टाईप तयार करण्याचे काम मोठी जिकिरीचे होते. काही कामगारांना त्याने जुळणी शिकवली. कागद मिळवणे हा मोठा प्रश्न होता. एक एक पान तयार करायचे, हातरुळाने छपाई करायची, पण शाई तयार करायचे आव्हान होते. त्या काळात पाणी वापरून शाई तयार केली जात असे. हस्तलिखिताला ही शाई चालत असे, पण छपाई या प्रकारच्या शाईने नीट होईना. अथक प्रयत्न करून गुटेनबर्गने तेल वापरून चिकट शाई तयार केली, म्हणजेच ऑइल बेस्ड इंक. ही शाई टाईप खिळ्याला छान चिकटे व छपाई सुबक होऊ लागली. बायबलचे एक एक पान तयार होऊ लागले, पण दुर्दैवाने कर्जफेडीची मुदत संपत आली. एक दमडीही परत फेडता आली नव्हती. संपूर्ण बायबलच्या प्रती तयार व्हायला अजून खूप अवधी होता. पुन्हा एकदा गुटेनबर्गचे दुर्दैव आड आले. बायबलच्या प्रती तयार झाल्या नाहीत. ही संधी साधून फर्स्टने छापखान्यावर जप्ती आणली. सगळा छापखाना गुटेनबर्गकडून फर्स्टच्या ताब्यात आला आणि गुटेनबर्ग कफलक स्थितीत रस्त्यावर आला. मात्र छापखान्यातील कामगारांना चुसकारून फर्स्टने काही महिन्यातच बायबलच्या प्रती छापून तयार केल्या. सुरुवातीला लोक प्रत घ्यायला बिचकत होते, पण हस्तलिखितापेक्षा ही प्रत कितीतरी स्वस्त आहे असे लोकांच्या लक्षात आल्यावर काही महिन्यातच सर्व प्रती संपल्या. ही घटना आहे 1456 म्हणजे 1456 सालची. या सगळ्या उद्योगात ताक घुसळायचे काम केले गुटेनबर्ग याने आणि लोणी मटकवले फर्स्ट याने. फर्स्टने बायबलच्या सर्व प्रती विकून अमाप पैसा कमवला. पण जगातला पहिला मुद्रणकलेचा जनक मात्र माइन सोडून अज्ञातवासात निघून गेला. त्याच्याकडे व्यवहार चातुर्य नव्हते, खऱ्या अर्थाने तो कलंदर कलावंत होता. 1460 म्हणजेच 1460 साली तो माइन्सला परतला. मध्यंतरीच्या काळात काही मित्रांच्या मदतीने नॉकॉसिकॉन नावाचा ग्रंथ मुद्रित केला. मुद्रणकलेचा उत्तम नमुना म्हणून हा ग्रंथ नावाजला गेला पण व्यवहारिक यश लाभले नाही. गुटेनबर्गला अनेक व्यक्तींनी आयुष्यभर पैशासाठी त्रास दिला. हुशारी व संशोधन वृत्ती असूनही गुटेनबर्गला स्वतःच्या संशोधनाचा व्यवहारिक लाभ उठवता आला नाही. आयुष्याचं उत्तरकाळ अतिशय विपन्नावस्थेत गेला. पत्नीबरोबर घटस्फोट पूर्वीच झाला होता, मुलंबाळंही नव्हती. मात्र माइन्सच्या आर्चबिशपला गुटेनबर्गने बायबल छपाईचे पहिले काम सुरू केले याचे विशेष कौतुक होते. त्याने गुटेनबर्गला चर्चकडून निवृत्ती वेतनाची व्यवस्था केली. आयुष्यभर विशिष्ट ध्येयाने झगडणारा योहान्स गुटेनबर्ग शेवटी विपन्नावस्थेत 1468 म्हणजे 1468 साली मरण पावला. मात्र हळूहळू सर्व युरोपात व इतरत्र मुद्रणकलेचे हे नवीन तंत्र पसरले. 1476 म्हणजे 1476 साली इंग्लंडमध्ये पहिले छपाईयंत्र तयार झाले. त्यानंतर 400-500 वर्षात सर्व युरोप, अमेरिका आणि प्रामुख्याने जर्मनीत मुद्रणकलेत या छपाई मशीनमध्ये अनेक सुधारणा होत गेल्या. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे 1960-70 गुटेनबर्ग पद्धतीने छोट्या मोठ्या छापखान्यात जुळणी करून छपाई केली जात होती. मात्र 30-40 वर्षात संगणक युग आले, हळूहळू टाईप जुळणी छापखाने बंद पडू लागले, ऑफसेट पद्धत आली. आता तर वर्तमानपत्रांच्या छापखान्यात ऑफसेट पद्धतीने एका रात्रीत रंगीत छपाई करून लाखांच्या संख्येत वर्तमानपत्रे छापली जातात. मृत्यूनंतर काळाच्या ओघात गुटेनबर्गचे नाव विसरले गेले होते, पण इतिहास संशोधकांना त्याने केलेल्या धडपडीची कल्पना होती. त्याच्या छापखान्यात तयार झालेल्या बायबलच्या प्रती शोधण्यात आल्या, तपासण्यात आल्या. त्याच्या माइन्समधील छापखान्यातील मोडके तुटके सामान शोधून त्याने तयार केलेल्या खेळ्यांचा शोध घेण्यात आला. बऱ्याच संशोधनानंतर आधुनिक खेळे टाईप तयार करून छपाई यंत्र अवगत करणारा अवलिया म्हणून योहान्स गुटेनबर्गच्या नावावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले. गुटेनबर्गने नुसतेच खेळे निर्माण करून छपाई केली नाही, तर सबंध जगाला ज्ञानाची कवाडे, ज्ञानभंडार उघडे करून दाखवण्याचे सोपे तंत्र दाखवले. गुटेनबर्गमुळे पुढील 400-500 वर्षात शास्त्रीय, भाषिक आणि इतर प्रगती झाली. सामान्यांपर्यंत ज्ञान पोचवण्याची चावीस गुटेनबर्गने साऱ्या जगताला अर्पण केली. छापखान्यात दिवसाला हजारोंच्या संख्येने पुस्तकं छापली जातात. कदाचित पुढील काळात ई लर्निंगमुळे पुस्तकांचे महत्त्व कमी होईल. मुलं संगणक, लॅपटॉप, नोटपॅड वगैरे वगैरेंचा वापर करतील. पण काही झाले तरी गुटेनबर्गचे आधुनिक मुद्रणकलेचा जनक म्हणून इतिहासात छापले गेलेले नाव कधीच पुसले जाणार नाही.